नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. स्टार्टअप सुरू करपा खातीर आनी हेर मळार लेगीत बायलां स्टार्टअप येवजणेचो लाव घेवन व्यवसाय करपाक शकता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. केंद्र सरकारान चालीक लायिल्ली वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट येवजण गोंयांत कमी जिल्लो आशिल्ल्या कारणान एक तालुका एक प्रोजेक्ट करपाची मोख सरकारान दवरल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी बँकांच्या जाळवणदारां कडेन 133वी राज्य पांवड्यावेली खासा बसका घेतली. केंद्र सरकारान चालीक लायली प्रधानमंत्री मुद्रा येवजण तशेंच स्टँडअप योजना स्टार्टअप योजनेक लेगीत सरकारा कडल्यान बरो प्रतिसाद मेळटा अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. आतां पुराय खबरो. स्टार्टअप वेवसाय सुरू करपाक गोंयांत बायलां मुखार आसात. ह्या येवजणेचो लाव घेवपा मदीं एक तृतीयांश भाग बायलां उद्देजकांचोच आसा अशी म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. स्टार्टअप सुरू करपा खातीर आयटी उद्देजकूच आसपाक जाय हो गैरसमज जावन आसा. हेर मळार लेगीत बायलां स्टार्टअप येवजणेचो लाव घेवन वेवसाय करपाक शकता अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. गोंय सरकार बायलांक आर्थिक रित्या सक्षम करपाक तांणी तयार केल्ल्या वस्तूंक माची दिवपाक खासा सवलती दिता. गोंयच्या बायलांनी आपल्या उद्देगाचो विस्तार करपाक ह्या येवजणेचो लाव घेवप गरजेचें आसा. स्टार्टअपा वरवीं उद्देग करपाक बायलांक 10 लाख मेरेन रीण मेळटा. ताका लागून बायलांनी अशा येवजणेचो लाव घेवन स्वताच्या वेवसायाक घटमूट करचें अशें आवाहन मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केलां.
दर 10 लाख रुपया पर्यंत स्टार्टअपाची सबसिडी आनी आमी आतां पर्यंत सबसिडी दिता तितूर 10 जर महिला आसत जाल्यार 4 महिलांनी स्टार्टअपाच्या अंडर सबसिडी घेतल्या. कमीत कमी 1/3 महिला ज आसा स्टार्टअपाच्या अंडर सबसिडी घेवपी. स्टार्टअप जर आपलो रजिस्टर्ड करतलो आसत जाल्यार ताका आयटी इंजिनियरूच जाय अशी गरज ना. स्टार्टअप एनीवन कॅन स्टार्ट. स्टार्टअप कॉन्टेस्ट आमी जी बरी बिझनेस करता तांच्यानी या कॉन्टेस्टान पार्टिसिपेट जावचो आनी इट इज अ प्राऊड मुमेंट फॉर अस.
केंद्र सरकारान चालीक लायिल्लो वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट येवजणेवरवी गोंयांतूय सध्या काम नेटान सुरू आसा. मात गोंयांत कमी जिल्लो आशिल्ल्या कारणान एक जिल्लो एक प्रॉडक्टा परस एक तालुका एक प्रोजेक्ट करपाची मोख सरकारान दवरल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंयाक स्वयंपूर्ण करतना गोंयच्या बायलांक सक्षम करपाक तांणी तयार केल्ल्या वस्तूंक बाजारपेठ दिवपाक तशेंच तांच्या उत्पादनाक मार्केटींग पॅकेजींग हँडलींग कशें करप ताचें प्रशिक्षण सरकार अशा उद्देजक बायलांक दिता अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. ते गोंय ग्रामीण उदरगत संस्था आनी निती आयोगाच्या जोड पालवान आयोजित केल्ल्या वुमन एंटरप्रेन्योरशीप प्लॅटफॉर्म कार्यावळीत उलयताले.
प्रॉडक्ट आमी वन डिस्ट्रिक्टच्या ऐवजी वन तालुका वन प्रॉडक्ट म्हणजे पेडण्या पासून काणकोण वता असताना हरमलच्यो चिली पेडण्यात बऱ्यो मिळू शकता. बिचोलेन जर आयले असत जाल्यार आमकां मेनकुऱ्याचो हरसाणो खूब बरो जावपाक शकता. आमकां हरसाणो आज 450 रुपया किलो जाला म्हणजे कारण आमी जर ताका अजून पॅकिंग आनी ब्रँडींग केले जाल्यार तो 550 रुपयांनी सुद्धा लोक घेवपाक तयार आसा. आमी कुणबी सारी आनी कुणबी शॉल नॉट ओन्ली इन द गोवा बट ऑल इंडिया लेवलाचेर ताका मार्केट करपाक शकले. गव्हर्नमेंटान फक्त सपोर्ट केला प्रोमोट करपाचे काम तुम्ही केला.
ह्या वेळार मुखेलमंत्र्याच्या हस्तुकी वुमन एंटरप्रेन्योरशीप चॅप्टर हस्तकारागिरां खातीर खासा विक्री आनी उत्पादन माची तशेंच खासगी माल उत्पादन करपी वेवसायीक ह्या वुमन एंटरप्रेन्योरशीप चॅप्टरा वरवीं लॉन्च करपाची कार्यावळ जाली. संपूर्ण गोंय मोहिमे खाला दूध भाजी नुस्तें तशेंच हेर गरजेच्या वस्तूंचें उत्पादन गोंयांत जावचें म्हण तरेकवार कार्यावळी सुरू आसा. हे भायर स्टार्टअप धोरणा खाला बायलांक 10 लाखांचें अनुदान दिवपी येवजण आसा. बायलांनी पारंपारीक वेवसाय तशेंच वस्तूंची निर्मिती करून वेवसायांत पावल घालचें अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मागलां. वुमन एंटरप्रेन्योरशीप प्लॅटफॉर्मा खाला 1 वर्साचो अजेंडा तयार केला अशें संचालक NROI हांणी ह्या वेळार सांगले. गोंय सरकारान आर्थिक नदरेन दुबळ्या सी क्लास वर्गातल्या नगरपालिकांक कर्मचाऱ्यांचो पगार आनी पेन्शन दिवपा खातीर अर्थिक मजत दिवपाची नवी येवजण सुरू केल्या. प्रशासन येवजण घटमूट करपा खातीर अर्थिक नदरेन दुबळ्या सी वर्गाच्या नगरपालिका मंडळांक अर्थिक मजत दिवपी 2026 ही येवजण सरकारान रोखडीच चालीक लावपाचें थारायलां. ह्या येवजणे खाला पात्र सी क्लास पालिका मंडळाक कर्मचाऱ्यांच्या पगार दिवपा खातीर वर्सुकी 50 लाख रुपया मेरेन आनी निवृत्त कर्मचाऱ्यांक पेन्शना खातीर वर्सुकी 25 लाख रुपया मेरेन अनुदान दितले. हो निधी 2 हप्त्यांनी दिवपाचो निर्णय सरकारान घेतला. ही येवजण 5 वर्सां खातीर आसतली. दुबळ्या सी क्लास काउन्सिलाच्या निधीक उणावाक लागून प्रशासकीय खर्च पुराय करपाक मेळना अशा अपवादात्मक प्रकरणात सरकाराक अतिरिक्त निधी मंजूर करपाची तजवीज आसा. त्या नेमाप्रमाण सरकारान हो निर्णय घेतला. राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रभावीपणान चालीक लागपा खातीर 6वी ते 8वी मेरेनच्या वर्गातल्या विद्यार्थ्यां खातीर 2026-27 शिक्षणीक वर्सा सावन 10 स्कूलबॅग मुक्त दीस उपक्रम चालीक लावचो अशें GSEERT मागलां. गोंय राज्य शिक्षणीक संशोधन आनी प्रशिक्षण मंडळाची संचालक मेघना शेटगांवकार हांणी राज्यातल्या सगळ्या सरकारी आनी अनुदानीत सरकारी मान्यताय मेळिल्ल्या माध्यमीक शाळांच्या मुख्याध्यापकांक हे संबंधी सुचोवणी जारी केल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. पर्यटन मळावेल्या जळावणदारांची आयज पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांच्या अध्यक्षतेखाला पर्यटन भवनात बसका जाली. ह्या बसकेवर आखाती देशाच्या गेराच्या गोयच्या पर्यटनाचेर जावपी परिणाम, इंधनाविशी उप्राशिल्ल्या प्रस्नांचो पर्यटन मळार जावपी परिणाम, तशेंच पर्यटन मळार येवपी आव्हानाविशी चर्चा जाली अशी माहिती रोहन खंवटे हांणी दिली. चार्टराची संख्या, एमपीटी क्रूज टर्मिनल बेगोबेग सुरू करप, तशेंच देशाच्या पर्यटकांक आकर्षित करपी फाटभुयेर 20 मेक खासा बसका पर्यटन खातें घेतले अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी दिली. पोरू मॉन्सून पर्यटनाक बरो प्रतिसाद मेळ्ळो, तशेंच लग्नां, परिशदो, जयंती पर्यटन स्थळ, तशेंच हेर बाबतींत गोंयांत जानेवारी ते एप्रील मेरेन गोंयाक बरो पर्यटन म्हूण प्रतिसाद मेळ्ळा. जाल्यार आतां आखाती देशाच्या गेराक लागून पावसाळ्याच्या पर्यटनाचेर आंतरराष्ट्रीय पर्यटक उणो येवपाची शक्यता जावपाक शकता. मधेशी पर्यटनाक आकर्षित करपाक गोंय पर्यटन खात्यान खासा आराखडो तयार करपाचें काम सुरू केलां अशी माहिती तांणी दिली. ह्या बसकेंत एअरलायन्स, ट्रॅव्हलिंग, हॉटेल, शॅक, वॉटर स्पोर्ट तशेंच पर्यटन मेळाव्या हेर जळावणदारांनी वांटो घेतिल्लो. आंतरराष्ट्रीय पर्यटन थळ आशिल्ल्या गोंय राज्यांत बऱ्या दर्जाचे पर्यटक येवचे म्हूण गोंय पर्यटन खातें काम करता अशी तांणी मुखार सांगलें. गोंयांतल्या बँकांनी, शिक्षणीक संस्थांनी आर्थिक साक्षरते विशीं जागृताय निर्माण करची. बँकांनी पर्यटन, हरित उर्जा, सौर उर्जा प्रकल्प बसोवपाक, नुस्तेमारी, शेतकी मळाक, बायलांच्या वेगवेगळ्या वेवसायांक आनी क्षेत्रांक चड रीण दिवचें. खाजगी क्षेत्रांतल्या कामगारांक विमो आनी हेर सुविधा बँकांनी दिल्यार सरकार अर्थीक मजत दितले अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगलां. ते पणजे 133व्या राज्य पांवड्यावेल्या बँकांच्या जळावणदारां कडेन घेतिल्ल्या खासा बसकेंत उलयताले.
Agriculture linked activity, tourism based entrepreneurship, MSME, woman led entrepreneurship or green energy initiatives mein zyada focus karna zaruri hai. Definitely is pe humne focus kiya, so that will be the more will expand this type of activity in the state of Goa.
गोंयांत प्रधानमंत्री जीवन ज्योती सुरक्षा येवजणेचो 4,17,709 जणांनी नोंदणी केल्या. पूर्व आंकडो 3,66,000 आशिल्लो. जाल्यार प्रधानमंत्री विमा सुरक्षा येवजणेचो लाव 10,498,000 आतां 12,00,000 जाला अशी माहिती मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या. केंद्र सरकारान चालीक लायिल्ली प्रधानमंत्री मुद्रा येवजण तशेंच स्टँडअप योजना, स्टार्टअप योजनांक लेगीत सरकारा कडल्यान बरो प्रतिसाद मेळटा अशें मुखार मुख्यमंत्र्यान म्हळां.
2,709 टार्गेट वी हॅव अचीव्ड लास्ट इयर 3,66,000 ऑलमोस्ट वी हैव 1,00,000 टारगेट हमने ज्यादा अचीव किए. और प्रधानमंत्री बीमा सुरक्षा योजना में जो लास्ट टाइम इट इज एन 10,54,098 का, इस बार विच इज एन 12,12,000. जस्ट रिसेंटली आवर लेबर डिपार्टमेंट विच इज वर्किंग देन ईच एंड एवरी द लेबर हु इज वर्किंग इन द प्राइवेट सेक्टर ऑल्सो वी आर रेडी टू पे देर इंस्टॉलमेंट.
सध्या संसारभर झुजा सारखी परिस्थिती आणि आर्थिक अस्थिरता असून लेगीत केंद्र सरकारच्या प्रभावी नियोजनाक लागून भारतातल्या सामान्य लोकांक कसलोच उणाव जाऊंक ना अशें असून लेगीत काँग्रेस आणि हेर विरोधी पक्ष ह्या विशयाचेर राजकारण करतात असो आरोप भाजपाचे राज्य प्रवक्ते यतीश नायक हांणी पणजीत घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत केलो. रशिया युक्रेन झुजाक लागून आणि अस्तंत आशियातल्या तणावाक लागून संवसारीक पांवड्यार इंधनाचे दर वाढत असतात पण केंद्र आणि गोय सरकारा मधल्या समन्वयाक लागून राज्यात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलची पुरवण अखंडपणान चालू आसा. आज देश प्रगती करता तेन्ना हेच पक्ष फक्त राजकारणा खातीर टिका करतात. 2014 वर्सा भारताची अर्थव्यवस्था फ्रेजील 5 म्हणजे नाजूक 5 वर्गात पडटाली पूण आज भारत संवसारातली तिसरी नेटान वाडपी अर्थव्यवस्था जावपाच्या वाटेर आसा अशें तांणी म्हळां. आयपीएल क्रिकेटात आज सांजे 7:30 धर्मशालात पंजाब किंग्स मुंबय इंडियन्सा आड खेळटलो. हवामान खात्यान 15 आनी 16 मेक गोंय राज्यातल्या कांय सुवातांनी गडगडपा वांगडा उष्ण आनी दमट हवामानाचो अदमास दिला. भारतीय हवामान केंद्रान 14 मे ते 20 मे ह्या काळात जिल्ह्याप्रमाण हवामान अदमास जारी केला आनी सल्लागारूय जारी केला. आनी आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. स्टार्टअप सुरू करपा खातीर आनी हेर मळा लेगीत बायलां स्टार्टअप येवजणेचो लाव घेवन व्यवसाय करपाक शकता अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी म्हळां. केंद्र सरकारान चालीक लायली वन डिस्ट्रीक्ट वन प्रॉडक्ट येवजण गोंयांत कमी जिल्लो आशिल्ल्या कारणान एक तालुका एक प्रोजेक्ट करपाची मोख सरकारान दवरल्या अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगलां. मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी बँकांच्या जाळवणदारां कडेन 133वी राज्य पांवड्यावेली खासा बसका घेतली. केंद्र सरकारान चालीक लायली प्रधानमंत्री मुद्रा येवजण तशेंच स्टँडअप योजना स्टार्टअप योजनेक लेगीत सरकारा कडल्यान बरो प्रतिसाद मेळटा अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. नमस्कार.